नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आमदार संकल्प आमोणकर हांणी आयज गोंय सिवरेज कॉर्पोरेशनाच्या अध्यक्षपदाचो ताबो घेतलो. कूळ आनी मुणकार कायद्या उपरांत गोंय सरकारान म्हजी घर ही येवजण फुडें हाडल्या अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. साखळीच्या रविंद्र भवनांत फाल्यां सावन दिवचल आनी सत्तरी तालुका मर्यादीत कोंकणी नाट्य सर्त सुरू जाता. भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिसा निमतान गोंय सरकारान फाल्यां मडगांवां रविंद्र भवनांत आदिवासी विचार मंथन कार्यावळ आयोजीत केल्या. आतां पुराय खबरो. आमदार संकल्प आमोणकर हांणी आयज गोंय सिवरेज कॉर्पोरेशनाच्या अध्यक्षपदाचो ताबो घेतलो. ह्या महामंडळावरवी फुडल्या स म्हयन्यांत नवी प्रकल्पाची कामां सुरू जावपाची आसा. तशेंच खंयच्या प्रकल्पाची कामां पुराय जाल्यात ताची माहिती आमोणकर हांणी ह्या वेळार दिली. सिवरेजीच्यो जोडण्यो लोकांनी घेवच्यो अशें तांणी ह्या वेळार मागलें. ह्या महामंडळावरवी येवपी कामां बेगोबेग करपाच्या नदरेंतल्यान काम करतलो अशें ह्या वेळार संकल्प आमोणकर हांणी म्हळां.
सिवरेज डिपार्टमेंट इम्पॉर्टंट कॉर्पोरेशन, एक म्हत्व आसा तें कॉर्पोरेशन, तेजी कामां ऑलरेडी स्टार्ट जाल्लीं आसा. कित्याक आयज आमी पळयता, कित्याक आतां म्हजे कडेन जे एस्टिमेट्स येयलेले आसा, जे ऑलरेडी परवरी 20 MLD वर्क जे आसा STP ते स्टार्ट जावपाचे आसा. त्याच प्रमाणे कुरचोरे 5.50 MLD तेवूय स्टार्ट जावपाचे आसा. मागीर बांदोरा 15 MLD, मागीर कुर्ती 8 MLD, मागीर रायबंदर, अशे कितले कडेन हे प्रोजेक्ट ऑलरेडी स्टार्ट जावपाचे आसा. म्हणजे इन नेक्स्ट 6 मंथा भितर हे सगळे स्टार्ट जावपाचे आसा.
कूळ आनी मुणकार कायद्या उपरांत गोंय सरकारान म्हजी घर ही येवजण फुडें हाडल्या. ती फक्त गोंयच्या लोकांक न्याय मेळचो ह्याच हेतान आसा अशें मडगांवच्या रविंद्र भवनांत जाल्ल्या सुवाळ्यांत उलयतना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. ही येवजण सुरू करतना कायद्याचो पुराय अभ्यास केला, पूण विरोधक फक्त विरोधा खातीर ह्या येवजणेक विरोध करतात अशें मत तांणी उक्तायलें. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीत मडगांव, फातोड्डे, नावेली आनी कुडतरी ह्या 4 मतदारसंघांतल्या लोकांक ह्या येवजणेचे अर्ज वाटले. ह्या वेळार भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार, कुडतरीचे आमदार आलेक्स रजिनाल लॉरेन्स तशेंच मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार हजर आशिल्ले. ह्या येवजणे खाला सरकार लोकांक फुकट घरां दिना, मात तांणी हे आदी बांदिल्ल्या घरांक कायदेशीर करपाक आदार दिता. ही येवजण सगळ्या लोकां खातीर उक्ती आसा आनी तातूंत कसलोच पक्षपात जाल्लो ना अशें तांणी सांगले. मिंगिलेना डिसोजा रायची नवी सरपंच म्हणून वेंचून आयली. आज जाल्ल्या मतदानात तांणी आपलो प्रतिस्पर्धी जुडास क्वाद्रोज हांचेर 6-8 4 मतांनी जैत मेळ्ळे. आदली सरपंच जासिंता डायस हांचे आड अविश्वास थाराव हाडून तांकां ह्या पदावेल्यान काडून उडयल्ल्यान रिती जाल्ली सुवात भरपा खातीर आयज बसका आपयल्ली. मतदानाच्या वेळार एक पंच वांगडी गैरहजर आशिल्लो. रविंद्र भवन साखळी आनी गोवा कोंकणी अकादेमी हांच्या जोडपालवान साखळीच्या रविंद्र भवनांत फाल्यां सावन दिवचल आनी सत्तरी तालुका मर्यादीत कोंकणी नाट्य सर्त सुरू जाता. उक्तावण सुवाळ्याक मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हण आसतले. तांच्या सांगाताक कोंकणी साहित्यीक आनी नाटककार पुंडलीक नारायण नायक मानाचे सोयरे म्हण आसतले. सांजवेळा 6:45 जावपी ह्या सुवाळ्याक गोवा कोंकणी अकादेमीचे अध्यक्ष पूर्णानंद च्यारी, रविंद्र भवन साखळीचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकार आनी रविंद्र भवनाचे वांगडी सचीव श्रीपाद माजीक हजर आसतले. सुमार 2.25 कोटी रुपया खर्चून दुरुस्त केल्ले मडगांव रविंद्र भवनातले पाय तियात्रिस्त हे मुखेल सभाघर आनी ब्लॅक बॉक्स आयज लोकां खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तें केलें. दुरुस्ती खातीर फाटल्या मे म्हयन्या सावन ही दोनूय सभाघरां बंद आशिल्लीं, ती आतां लोकां खातीर उक्ती जाल्यांत अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगलें. रविंद्र भवनाचो उपेग कला आनी संस्कृती जतनाये खातीर जातलो अशें तांणी म्हळें. ह्या सुवाळ्याक कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार, भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रजिना लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार तशेंच रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हजर आशिल्ले. भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव वर्सा निमतान गोंय सरकारान फाल्यां मडगांवां रविंद्र भवनांत आदिवासी विचार मंथन कार्यावळ आयोजीत केल्या. राज्यांतल्या सरकारी आनी अनुदानीत माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांतल्या सगळ्या अनुसूचीत जाती वर्गांतल्या शिक्षकांनी ह्या आदिवासी विचार मंथन कार्यावळीक हजर रावचें, तशेंच शाळांच्या प्राचार्यांनी आदिवासी वर्गांतल्या शिक्षकांक ह्या कार्यावळीक हजर रावपा खातीर परवानगी दिवची अशें शिक्षण संचालनालयान उजवाडयिल्ल्या पत्रकांत म्हळां. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 प्रमाण गोंय राज्य सहकार धोरण 2025 तयार करपा खातीर सरकारान NRI वेव्हार आयुक्त एडवोकेट नरेंद्र सावयकार हांच्या येजमानके खाला 4 नोव्हेंबराक जाल्ल्या समितीच्या बसकेंत गोंय राज्य सहकार धोरण 2025 तयार करपा खातीर लोकां कडल्यान सुचोवण्यो मागोवपाचो निर्णय घेतला. गोंय राज्य सहकार धोरण 2025 तयार करपा खातीर लोकांनी आपल्यो म्हत्वाच्यो सुचोवण्यो मतां दिवपाची विनंती सहकार खात्यान केल्या. लोकांनी आपल्यो सुचोवण्यो आनी मतां 25 नोव्हेंबर मेरेन सहकार संस्था निबंधक कार्यालय सहकार संकुल चौथो माळो पाटप पणजी हांगा सुपुर्द करची. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 लोकांच्या माहिती खातीर खात्याच्या www.coopgoa.go.in या पोर्टलाचेर अपलोड केल्ले आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंय भौशीक प्रशासन संस्थेन सरपंच उपसरपंच आनी उत्तर आनी दक्षिण गोंयांतल्या ग्रामपंचायतीच्या वांगड्यां खातीर 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर मेरेन त्रिपुराक एक्सपोजर भेटी घडोवन हाडल्यात. एक्सपोजर भेटीचो एक भाग म्हणून ते त्रिपुरातल्या लिंग समानता संवेदनशील ग्रामपंचायतीक भेट दितले आनी स्वताचो स्रोत महसूल थळाव्या शाश्वत उदरगत ध्येय LSDGचेर सर्वोत्तम पद्दतीचो अभ्यास करतले. या पंगडात 31 सहभागी आसात आनी तांचे फुडारपण सहायक संचालक डॉ सीमा फर्नांडीस आनी मुखेल प्राध्यापिका जिपाड हेगेल द कॉस्टा करता. जिपाडान 3 ते 6 नोव्हेंबर मेरेन उत्तर आनी दक्षिण गोंयातल्या स्वमजत गट क्लस्टर लेव्हल फेडरेशन गांव संघटना अंतर्गत मार्गदर्शक आनी ब्लॉक समन्वया खातीर त्रिपुराक एक्सपोजर भेटी घडोवन हाडल्यात. झेवियर सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे XCHR परवरी हांणी 2025 वर्सा खातीर वर्सुकी XCHR गोंय हिस्ट्री क्विझ सर्तीची 12वी आवृत्ती घडोवन हाडल्या. ह्या वर्सा सावन मडगांवच्या लॉयला हायस्कूल आनी म्हापसा हांगाच्या सेंट ब्रिटो हायस्कुलाच्या सहकार्यान ही प्रश्नमंजुषा सर्त घडोवन हाडटात. गोंयच्या शाळेच्या विद्यार्थ्यां मदी इतिहासीक जागृताय तशेंच गोंयच्या इतिहासाची खोलायेन कौतुक करपा खातीर XCHR गोवा हिस्ट्री क्विझ एक अखिल गोंय आंतरशालेय प्रश्नमंजुषा सर्त 2011 वर्सा सावन आयोजीत केल्या. वर्सा भितर XCHR गोवा इतिहास प्रस्नमाची गोंयातली एक प्रतिश्ठीत प्रस्नमाची सर्त म्हूण विकसीत जाल्या. फाटल्या वर्सा 76 शाळांतल्या सुमार 390 विद्यार्थ्यांनी हातून वांटो घेतिल्लो. सर्त 2 टप्प्यांनी आयोजीत करतले. प्राथमीक परिक्षा शेनवारा 15 नोव्हेंबराक सेंट ब्रिटो हायस्कूल म्हापसा आनी लॉयला हायस्कूल मडगांवां जातली. वट्ट 12 पंगड योग्यताये प्रमाण वेंचून काडटले जे शेनवारा 22 नोव्हेंबराक परवरी झेवियर सेंट फॉर हिस्टॉरिकल रिसर्च हांगा जातली. क्विझ मास्टर हे संडे इव्हनिंग क्विझ क्लबाचे राजीव डिसिल्वा आसतले. कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन मंत्रालयाच्या खाला पेन्शन आनी पेन्शनर कल्याण खातें 1 ते 30 नोव्हेंबर मेरेन देशभरातल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0 हाच्या 4थ्या टप्प्याची अंमलबजावणी करतले. ही मोहीम केंद्र सरकाराच्या डिजिटल इंडिया आनी जीवन सुलभतेच्या उद्दिष्टाप्रमाण तयार केल्या. ही मोहीम म्हणजे निवृत्ती वेतनधारकाच्या डिजिटल सक्षमीकरणा खातीर राबयल्लो एक म्हत्वाचो उपक्रम थारतलो. दुरुस्ती योग्यता निर्देशांकावरवी गिरायकांक सक्षम करपा खातीर सरकारान लोगो डिझाईन सर्त जाहीर केल्या. देशभरातल्या नागरिकांकडल्यान सृजनशील कल्पना एकठ्या करप आनी व्यापक भौसांक हे मोहिमेत वाटेकार करून घेवप हो या उपक्रमाचो हेत आसा अशें गिरायक वेव्हार आनी अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान सांगला. तशेंच प्रस्तावीत लोगो जबाबदार वापर आनी गिरायकांक सक्षमीकरणाक चालना दितले अशें मंत्रालयान म्हळां. ही सर्त 16 वर्सां आनी ताचे वयर पिरायेच्या सगळ्या भारतीय नागरिकांक उक्ती आसा. सगळ्या भाग घेवप्यांक मूळ लोगो डिझायनासयत डिझायन कल्पना आनी विशयाक ताची प्रासंगिकता स्पश्ट करपी एक संक्षिप्त संकल्पना सादर करची पडटली अशें मंत्रालयान सांगलां. नोंदी ह्या म्हयन्याच्या 30 तारखे मेरेन माय गोव्ह पोर्टलाचेर थारायल्ल्या स्वरुपात अपलोड करच्यो. मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण जिखपी नोंदणीक 25,000 रुपया रोख इनाम मेळटले. एअर इंडिया दिल्लीक वचपी विमान AI-174 मधल्या प्रवाशांक हाडपाक एक मदत विमान जे काल मंगोलियातल्या उलानबातर हांगा वळयले ते आज दनपारा दिल्लीसान सुटिल्ले परत येवपाचे विमान फाल्यां सकाळी बाधित प्रवाशांच्या वांगडा परतून येतले अशें एअर इंडियान सोशल मिडिया पोस्टात सांगला. तशेंच थळाव्या अधिकाऱ्यां कडेन आनी मंगोलियातल्या भारतीय दूतावासाक समन्वय करून प्रवासी आनी कामगारांची जतनाय घेता अशें एअर इंडियान स्पश्ट केलां. गोवा फुटबॉल असोसिएशनाच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल सर्तीत गोवा पोलीस जिनो FC आनी धेंपो स्पोर्ट्स क्लबान विजयाची नोंद केली. न्यू चंदीगड हांगा पंजाब क्रिकेट असोसिएशनाच्या स्टेडियमार जाल्ल्या रणजी करंडक एलिट ब गट 4 दिसांचो क्रिकेट खेळ निमण्या दिसा अनिर्णित उरलो. गोंयच्या आता 3 लढतींतल्यान 1 जैत आनी 2 अनिर्णित कामगिरी सयत 11 गूण जाल्यात. पणजे वेळचेले नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस तर किमान 23.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आमदार संकल्प आमोणकार हांणी आयज गोंय सिवरेज कॉर्पोरेशनाच्या अध्यक्षपदाचो ताबो घेतलो. कूळ आणि मुणकार कायद्या उपरांत गोय सरकारान म्हजी घर ही येवजण फुडें हाडल्या अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां. साखळेच्या रविंद्र भवनांत फाल्यां सावन दिवचल आनी सत्तरी तालुका मर्यादीत कोंकणी नाट्य सर्त सुरू जाता. भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवसा निमतान गोंय सरकारान फाल्यां मडगांवां रविंद्र भवनांत आदिवासी विचारमंथन कार्यावळ आयोजीत केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.